आकाशवाणी नागपूर संस्कृती बिलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्व शैक्षणिक संस्थांना मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं पुण्यात आवाहन. तर मुंबईत विधिमंडळातील संसदपटू आणि भाषणपटूंचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम ई गव्हर्नन्समुळे कमी वेळेत महिलांच्या खात्यात थेट जमा करता आली असल्याचं एकनाथ शिंदे यांचं ई गव्हर्नन्सच्या 27व्या राष्ट्रीय परिषदेत प्रतिपादन. विदर्भात तान्हा पोळा उत्साहात साजरा. नागपुरात ऐतिहासिक काळी पिवळी मार्बत मिरवणुकीला अलोट गर्दी. आणि पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची यशस्वी घोडदौड सुरू. पदकांची संख्या 15 वर. 103 वर्षापासून महाराष्ट्र विधिमंडळ लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. यासाठी सर्व सदस्यांच्या योगदानाचं आपण कौतुक करत असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करताना त्या बोलत होत्या. सदनात आता तरुण सदस्य आपलं योगदान देत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. तत्पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दादर इथल्या चैत्यभूमीला भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. वरच्या सदनाची गरज आणि महत्व यावरील एका पुस्तकाचं प्रकाशन आज विधिमंडळात मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विधिमंडळातील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणपटू यांचा देखील सन्मान करण्यात आला. यात विधानसभा विधान परिषदेच्या अनेक सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यात आशिष शेलार, निरंजन डावखरे, संजय कुटे, नीलम गोर्रे, बाळासाहेब थोरात यांचाही समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणातून विधिमंडळाच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख केला. तर राज्यपाल राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या वाटचालीत विधिमंडळाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. उद्या 4 लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्धविहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व शैक्षणिक संस्थांना मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केलं आहे. महिला आपल्या देशाच्या विकासाचा अविभाज्य भाग असल्याचं आग्रही प्रतिपादन त्यांनी केलं. पुण्यातील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या 21व्या दीक्षांत समारंभात त्या आज बोलत होत्या. या दीक्षांत समारंभात 11 सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांपैकी 8 मुली होत्या. याबद्दल कौतुक करून त्यांनी लिंगभाव समानतेवर भर देऊन सर्वसमावेशक विकासासाठी विद्यापीठ करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं. मूल्याधारित शिक्षण देणं आणि विद्यार्थ्यांना समाजाची संस्कृती आणि गरजा समजावून सांगणं हे शैक्षणिक संस्थांचं ध्येय असलं पाहिजे असं प्रतिपादन मुर्मू यांनी केलं. समाजातील वंचित घटकांना लक्षात घेऊन आरोग्य सेवा उत्पादनं विकसित करण्याचंही त्यांनी आपल्या भाषणातून सुचवलं. यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन तसंच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. ई गव्हर्नन्स प्रणाली राबवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असून त्यासाठी आम्ही माहिती तंत्रज्ञान धोरण सुद्धा तयार केलं आहे. आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर उद्योग, कृषी, आरोग्य या क्षेत्रात केला जाणार आहे. ई गव्हर्नन्समुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पहिल्या 2 हप्त्याची रक्कम अतिशय कमी वेळात थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणं शक्य झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं. ई गव्हर्नन्स विषयक 27व्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. विकसित भारत, सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण या संकल्पनेवरील या 2 दिवसीय परिषदेत देशभरातील धोरणकर्ते, विविध राज्यातील शासकीय अधिकारी तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. सुशासनासाठी किमान सरकार, कमाल प्रशासन हे सूत्र ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून शक्य होणार असून भविष्यात मंत्रालयातील कामंसुद्धा ई ऑफिसद्वारे होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर 2024 मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तटकरे म्हणाल्या की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी दिनांक 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याची मुदत होती, जी वाढवून आता सप्टेंबर 2024 करण्यात आली आहे. राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार आज जाहीर झाले. यावेळी विविध प्रवर्गांमध्ये 110 जणांची पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. 2023-24 या वर्षासाठी 38 प्राथमिक शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे, तर 39 माध्यमिक शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक, एकूण आदर्श शिक्षिका 8, विशेष शिक्षक कला आणि क्रीडा 2, दिव्यांग शिक्षक किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेमधले शिक्षक 1, तर स्काउट आणि गाईडसाठी प्रत्येकी 1 अशा 109 शिक्षकांची निवड समितीनं केली आहे. तर वर्धा जिल्ह्यातल्या प्राथमिक शिक्षकासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार 2022-23 पुरस्कारही यावेळी जाहीर केला आहे. पुरस्कार वितरण येत्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी मुंबईत होणार आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन प्रलंबित महागाई भत्ता वाढीव घरभाडे भत्ता यासह विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. एसटी कामगारांच्या सर्व संघटना यात सहभागी झाल्या आहेत त्यामुळे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. मात्र सर्व जिल्ह्यात बाहेरगावी जाण्यासाठी एसटी स्थानकावर असलेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यात या संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही. जिल्ह्यातील काही आगारामधून बसेस धावल्या मात्र दुपारनंतर पुन्हा आगारामधील कर्मचाऱ्यांनी संपात भाग घेतला. गोंदिया जिल्ह्यात देखील आज बस सेवा बंद असल्या तरी दुपारनंतर बस फेऱ्या सुरू करू अशी माहिती आगार प्रमुखांनी दिली आहे. आज पोळ्याचा पाडवा म्हणजे मारबत उत्सव असल्याने दरवर्षी गोंदिया आगारात दुपारपासून बस सेवा सुरू केल्या जातात. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. तान्हा पोळ्याचा सण आज सर्वत्र बाळगोपाळ उत्साहानं साजरा करत आहे. विविध मंदिरं मैदानं या ठिकाणी तान्हापोळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे. दरम्यान तान्हापोळ्याच्या दिवशी निघणारी विदर्भाचं सांस्कृतिक वैभव असलेली नागपुरातील काळी पिवळी मारबत मिरवणूक आज पारंपरिक पद्धतीनं निघाली. नागपुरातील या ऐतिहासिक मारबत उत्सवाला 144 वर्षांची परंपरा लाभली आहे. मस्कासाठ इथून तराणे तेली समाजाची पिवळी तर बारदाना मार्केटमधून काळी मारबत निघाली. या दोन्ही मिरवणुकी नेहरू पुतळा चौकात एकत्र आल्या तर बडग्यांची मिरवणूक नागपुरातील जागनाथ बुधवारी परिसरातून निघाली. यंदा चिकनगुनिया डेंग्यू रस्त्यावरील खड्डे महिलांवरील अत्याचार आणि भ्रष्टाचारासोबतच महागाई वाढती बेरोजगारी या विषयावरील बडग्यांनी नागरिकांचं लक्ष वेधलं. मारबतीचे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी हजारो लोकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. इडापिडा घेऊन जागे मारबत म्हणत सामाजिक समस्या रोगराई अनिष्ट प्रथा यांचा नाश होवो अशी गाराणी मांडत मारबत आणि बडग्याचं विसर्जन करण्यात येतं. गोंदिया जिल्ह्यात देखील 100 वर्षापासून मारबत काढली जाते. शहराच्या विविध भागातून 50 मोठ्या मारबत मिरवणुका काढल्या जातात. अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथं महिलांच्या बैलपोळ्याचं आयोजन करण्यात आलं असून यासाठी विविध आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आली असल्याची माहिती तिवसा मतदारसंघाच्या आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिली. तर आमदार रवी राणा यांनी जुनी वस्ती बडनेरा अंजनगाव बारी भातकुली आदी भागातील गावागावात जाऊन पोळ्याच्या उत्सवात भाग घेऊन शेतकऱ्यांच्या आनंदात सहभाग घेतला. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद असताना गडचिरोली जिल्ह्यात अहेरी पोलिसांनी कोलपल्ली इथं अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी धाड घालून 9,35,000 रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील काल बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या मलकापूर देवधाबा आणि मेहकर तालुक्यातील 3 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची यशस्वी घोडदौड सुरू असून पदकांची संख्या 15 पोहोचली आहे. आज बॅडमिंटनमध्ये SL4 प्रकारात एस यथिराज यानं रौप्य पदक मिळवलं तर महिलांच्या SU5 गटात टी मुरुगेशन हिनं देखील रौप्य पदकावर नाव कोरलं. SH6 गटात कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत भारताची नित्या सिवन विजयी झाली मात्र F34 प्रकारात महिलांच्या गोळेफेक अंतिम स्पर्धेत भाग्यश्री जाधव हिला 5 क्रमांकावर समाधान मानावं लागलं. आज पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेच्या 6 दिवशी भारतीय खेळाडू नेमबाजी तिरंदाजी अॅथलेटिक्स या खेळांमध्ये पदकांसाठी लढत देतील. नेमबाज अवनी लेखरा आणि मोना अगरवाल या महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1 प्रकारासह अन्य प्रकारांमध्ये खेळणार आहेत. तसंच पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत T63 प्रकारच्या अंतिम फेरीत मरियप्पन थांगावेलू शैलेश कुमार आणि शरद कुमार हे पदकांसाठी आज मैदानात उतरतील. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत T20 प्रकारच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहे. आज आणि उद्या संपूर्ण विदर्भात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासून नागपुरात अधूनमधून ढगाळ वातावरण होतं तर सकाळी आणि दुपारच्या सुमारास पावसाच्या सरी बरसल्या. वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे वाशिम शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणातील जलाशय साठा पूर्णपणे भरला आहे. सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून सांडव्यालगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर बुलडाणा जिल्ह्यात देखील अनेक नद्यांना पूर आला असून खडकपूर्णा धरणाचे सर्व 19 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या एका टोळीला वनविभागानं अटक केली आहे. वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी खात्रीलायक टीप मिळताच धाड टाकली. यावेळी शिकार करण्याकरिता उपयोगात आणणारी लोखंडी सळी तसंच फासे मिळाले. आरोपीच्या घराची झडती घेतली असता मांस आणि 2 बंदुका जप्त करून 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सर्व शैक्षणिक संस्थांना मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं पुण्यात आवाहन. तर मुंबईत विधिमंडळातील संसदपटू आणि भाषणपटूंचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान. आणि विदर्भात तान्हापोळा उत्साहात साजरा. नागपुरात ऐतिहासिक काळी पिवळी मार्बत मिरवणुकीला अलोट गर्दी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.